ॐ अन्यान्तिमिरान्ध्रस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने। नमस्ते सारस्वते गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे कृष्णा। सो एका प्रकारे आजचा विषय महत्त्वाचा आहे आजच्या सामाजिक स्थितीमध्ये। गीतेवर ह्याचं स्पष्ट सांगितलेलं आहे, भागवतमध्ये खरं सुस्पष्ट आहे, पण जसं आपण ऐकलं की कलियुगात सगळंच उलटं फुलटं आहे। प्रभुपाद म्हणतात इंग्लिशमध्ये, इन कलियुगा एव्हरीथिंग इज टॉपसी टर्फी, म्हणजे इंग्लिश उलटं फुलटं। सो वर्णाश्रम व्यवस्था किंवा इवन काय, बरेचसे लोक सध्या समाजामध्ये भारताला म्हणतात की तुमच्या तेवढ्या जाती आहेत, तर जाती आणि वर्णाश्रममध्ये फरक आहे, तो विषय आपण ऐकूच आहे आज। पण तसं म्हटलं तर ओके, तर त्याच्याकडे जाऊ। सो अर्थात मला एक थोडंसं आता मनात एक और वाटतं की आता आपले अजून दोन तीन सेशन राहिले आहेत या ग्रुपचे, म्हणतात रविवारच्या प्रोग्रामला भेट होईलच आपली, पण ह्या ॲडव्हान्स गीता कोर्सचे, मग नंतर पुढच्या वर्षी नवीन भक्त मंडळी। सो एनिवे, सो आज मी तुम्हाला एक श्लोक पाठवला आहे ना, हां तो आपण आधी म्हणूया सगळ्यांनी। हां, गीतेतला चौथ्या अध्यायातला 13वा श्लोक आहे। चतुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम् विद्धि अकर्तारमव्ययम्। एकदा अजून म्हणूया, चतुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम् विद्धि अकर्तारमव्ययम्। अर्थ चतुर्वर्ण मया सृष्टम, चार वर्ण जे आहेत ज्याला आपण ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र म्हणतो, भगवंत म्हणतात ते माझ्याद्वारे बनवलेले आहेत। फक्त महत्त्वाचा विषय इथे आहे की ते कशावर आधारित आहेत वर्णाचे विभाग। प्रभुपाद म्हणतात वर्णाश्रम इज अ व्हेरी सायंटिफिक प्रोसेस ऑफ डिवायडिंग द सोसायटी। इथे या श्लोकात तुम्ही वाचलं गीतेच्या, तर जो मेन फरक आहे जाती व्यवस्था आणि वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये तो इथेच आहे। भगवंतांनी सांगितलेलं आहे गुण कर्म विभागश, गुण म्हणजे क्वालिटीज, स्वभाव। प्रत्येकाचा एक स्वभाव असतो, त्याच्यात काय नाकारायची गरज नाही आहे। हां, जसं आता माझ्या बाबतीत ठीक आहे, शिक्षणाने मी बी सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलो आहे, आधी कळलं नाही पण नंतर कळलं की माझे इंजिनिअरिंग झालो मार्कही तसे साधारणपणे व्यवस्थित होते, पण आवड म्हटली म्हणजे जे वाचायला, म्हणजे इंजिनिअरिंगचा अभ्यास करायचा म्हणून केला आणि पास चांगल्या मार्गाने पास म्हणून झालो, पण इफ यू आस्क मी देन मग माझा ते किंवा वाचायला आवड आहे किंवा पटकन समजतं असं म्हणूया, तर ते विषय आहेत ते अकाउंट्सचे आहेत किंवा लॉयर साईडचे आहेत। हां, हे विषय आवडीचे जास्त आहेत, मला ते कळतात हे पटकन। अभ्यासाच्या बाबतीत बोललो, ॲक्टिव्हिटीच्या बाबतीत बोललो तर मला ड्रायव्हिंग येतं, पण काही लोकांना ड्रायव्हिंग खूप आवडतं, तसलं काही मला आवडत नाही ड्रायव्हिंग, हां येतं हां, पण मला आपल्या बगीचात काम करायला केळी नारळ ह्याच्यामध्ये, तर हे माझं आवड आहे। सो हा स्वभाव प्रत्येकाचा असतो, काहींना ड्रायव्हिंग आवडेल, ते काही वाईट आहेत किंवा चुकीचे तसं नव्हे माझं म्हणणं, सगळ्यांना मला आवडतं तेच आवडलं हे उलट तसं असणार आहे। सो भगवंताने ते चार वर्ण कशावर अवलंबून आहेत, गुण आणि कर्म। हां, एक आहे तुमचे गुण जे आम्ही आता स्वभाव म्हणलं, आणि एक आहे तुमचे गुण असतील काही पण तुमचे ॲक्टिव्हिटीज पण, तुम्ही सध्या काय कधी कधी बरेचदा कलियुगात तर खूपदा हां आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जॉब मिळत नाही बरेचदा, हां सो इट्स डिफिकल्ट, पण गुणकर्म विभागशः वर्णाश्रममध्ये बऱ्यापैकी चान्स असतो तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कार्य त्यामुळे एक मानसिक समाधान वेगळं असतं आहे. आजकाल काय झालं आहे ते सगळ्यांनी ठीक आहे पैशाची गरज माणसाला आहेच शेवटी जगायचं आहे, पण तरी पण इफ यू सी एक असं झालं की एवढे पैसे पाहिजेत एवढं हे पाहिजे तुम्हाला ते मिळतं आहे तुम्हाला मे बी घर पण मिळतं आहे मोठा फ्लॅट पण मिळतो आहे मे बी जास्त पैसे असेल दोन चार गाड्या पण मिळतील, पण एक आपण जे करतो आहे त्यात आनंद नसतो. हां इवन इफ यू आर अर्निंग लॅक्स ऑफ रुपीज तर त्या हिशोबाने वर्णाश्रमामध्ये तो येस जे आवडतं ते करायला बऱ्यापैकी बऱ्यापैकी मिळतं बऱ्यापैकी. सो चतुर्वर्णय मया सुष्टम तर मेन मुद्दा फरक जो आहे खरं तर एका ठिकाणी आमचे गोविंद प्रभू म्हणतात जन्मावर जी जात आहे ती फक्त इंडियन कॉन्स्टिट्यूशन हां म्हणजे भारताच्या संविधानात ठरवली जाते, वैदिक शास्त्रात काय कुठे तशी ठरवलेली दिसत नाही आहे. अर्थात कलियुगामध्ये गेले 200-400-500 वर्षात समाजामध्ये तसं ठरवायला जायला लागलं. हां पण आपण वैदिक शास्त्र भगवद्गीता श्रीमद भागवतम काय त्यातले इतिहास जरी पाहिले हां तर त्यात तसं काय ठरवलेलं दिसत नाही आहे. यस गेले 200-400-500-800 वर्षामध्ये थोडंसं जन्मावर जात ठरवायला जायला लागली गेली ह्या कलियुगाच्या उलट. जसं मी पहिल्या लेक्चरमध्ये आपल्या गीता कोर्सचे आहे ॲडव्हान्स पण नाही त्यात एक श्लोक महाभारतातला सांगितला होता युधिष्ठिर महाराजांचाच आहे हां मनुष्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काय समान आहे आणि काय फरक आहे इटिंग स्लीपिंग मीटिंग डिफेंडिंग किंवा आहार निद्रा भय मैथून हे चार वस्तू तसाच एक श्लोक महाभारतामध्ये आहे युधिष्ठिर महाराजांचाच आहे योगायुगाने ते धर्मराज आहेत. तर ते म्हणतात ते एका ठिकाणी सांगतात की काय काय आश्चर्यकारक किंवा आपण म्हणजे विचित्र आश्चर्यकारक थोडासा शब्द चांगला पॉझिटिव्ह विचित्र काय काय घडेल कलियुगात. हां तर श्रीमद भागवतमध्ये 12व्या स्कंदामध्ये कलियुगाचं भाकीत सांगितलं आहे त्यात काय काय सांगितलं आहे की मनुष्याची हाईट कमी होईल स्ट्रेंथ कमी होईल गायींची पण म्हणजे सगळ्याची फळांमध्ये बी आणि सालं जाड होतील आणि गर कमी होईल असं बरंच काय काय सांगितलेलं आहे. त्यात एक सांगितलं की पुरुष मंडळ खास करून ते मोठे मोठे केस धारण केल्यावर सुंदर इतिहास असं त्यांना वाटेल. हां अजून बरंच काय काय आहे तर ते श्रीमद भागवतमध्ये झालं. महाभारतामध्ये दुसरी महाराज सांगतात असं काहीतरी विचित्र कलियुगात काय काय घडेल त्या 8 वस्तू सांगतात त्यातली एक वस्तू ते सांगतात की कलियुगामध्ये तुमच्या जन्मावर तुमचा वर्ण तेव्हा ते जात शब्द वापरत नाही किंवा जात शब्द नव्हता तुमच्या जन्मावर तुमचा वर्ण ठरवला जाईल. हां ह्याला ते म्हणतात की खूप रेकॉर्डिंग रिझ्यूम ओके हां ते आश्चर्यकारक घडेल असं ते म्हणतात कशाला कलियुगामध्ये तो जन्मावर तुमचा वर्ण ठरवला जाईल. म्हणजे आज आपल्यामध्ये एवढं स्ट्रॉंग आहे म्हणजे इव्हन आपल्यामध्ये आपण जप करत असो तरी हां की जसं एवढं स्ट्रॉंग आहे मी एकदा इथं बोललो आहे असेल हां आता नाव पण घेतो म्हणजे त्या व्यक्तीचं नाव मला आठवत नाही पण गावाचं नाव आठवत आहे एकदा मी औरंगाबादला गेलो होतो बोललो होतो काही कधी बोललो असेल तर एक प्रभूजी भेटले होते आम्हाला थोडेसे 2-4 वर्ष झाले होते त्यांना हे 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्यांनी आपलं नाव काहीतरी अमुक पोलीस पाटील असं म्हटलं तर मला लक्षात नव्हतं राहिलं हां ते नवीन होते म्हटलं अच्छा अहो पाटील प्रभूजी इकडे या प्रभूजी पाटील नाही मग पोलीस पाटील म्हटलं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद म्हटलं असो. अर्थात ते स्वतः पोलीस पाटीलचं काम करतात की तो विषय वेगळा आहे जन्मानी मात्र आम्ही पोलीस पाटील आहोत त्यांचे वडील तरी जसा म्हणजे आता बरेचदा हे काही काही नावं आहेत ना महाराष्ट्रात सुद्धा आता पूर्वीचे काही ते सिंह वगैरे नाव होते त्यांच्याकडे लोकांनी ते सिंहाची अशी दोन हाताने शिकार केली होती पण आता नाव चालू आहे आता ते कसले शिकार करतात कुठेतरी तसं वाघ मारे वगैरे नाव असतंय तर त्यांनी ते नाव खरं तसं पडलं कारण का त्यांनी दोन हाताने वाघाशी म्हणून वाघाशी दोन हात केलेले असतात पण आताचे लोक काय वाघ मारे असतात असं काय नाही. एनिवे तर तसा तो वर्णाश्रम आहे बेसिकली महाभारतात ते म्हणतात इव्हन आपण पाहतो या श्लोकामध्ये कृष्ण स्पष्ट सांगतायत आपले प्रभुपाद सांगतायत गुणकर्म विभागशः जो विभाग आहे वर्णाश्रमचा तो गुण आणि कर्मांवर आहे तो जन्मावर अवलंबून नाही आहे. अर्थात हा मुख्य फरक आहे. प्रभुपाद म्हणतात हे कसं आहे म्हणजे आजकाल आपण म्हणतो मी लॉयर आहे मी काय कार्पेंटर आहे म्हणजे मराठी सुतार आहे वकील आहे हां जे काय तर त्याच्यानुसार तुम्ही असं म्हणत नाही म्हणजे माझे वडील आता आपण कधी एखादे वडील डॉक्टर असतील ना ते कधी म्हणतात अरे माझे 3 मुलं आहेत हे 2 मुलं आहेत ना ते वकील झालेत डॉक्टर आणि हा डॉक्टर आहे पण मात्र असं काय असेल ते म्हणतात. सो आपण एकदम इझिली म्हणतो जसं समजा माझे वडील आता नाही आहेत पण ते असे म्हटले असते हा माझा एक मुलगा आहे तो आश्रममध्ये साधू झाला आणि एक आहे तो काय बिझनेस करतो आहे हां सो बिझनेस करतो आहे ते वैश्यांचं काम झालं जे काय असेल ते. सो आपण सहजतेने हे बोलून जातो पण काय म्हणतो नाही पण आम्ही ब्राह्मण होतो नाही तर हे असं नाही आहे. जसं एखादा सुतार असेल, म्हणजे सुतार ॲक्च्युली काम करतोय सुतारचं, तो म्हणू शकतो अरे माझ्या मुलाने तर ड्रायव्हिंग चालू केलं आहे, त्याने गाडी घेतली ड्रायव्हिंगची, मग तो सुतार नाही राहिला, तो ड्रायव्हर झाला. पण म्हणतात तू कोण आहे, हा मी सुतार आहे. हां, तर हा एवढा विरोधाभास आहे, तसं ते गुणकर्म आहे. एक गंमत म्हणून, सॉरी इथे सांगायला वगैरे माहीत नाही, तुम्ही सगळे सज्जन लोक आहात, पण तरी पण एकदा आमचे ऑस्ट्रेलियामध्ये एक महाराज प्रिचिंग करतात, त्यांचं नाव आहे देवामृत महाराज. तर ते इथे इंडियामध्ये एका लेक्चरमध्ये उदाहरण सांगत होते की एकदा ऑस्ट्रेलियामध्ये एक आई वडील आपल्या त्या महाराजांना भेटायला, त्यामुळे आमच्या घरी खूप प्रॉब्लेम चालू आहे, डिस्कशन चालू आहे खूप. काय म्हणतात, आमच्या मुला आम्ही ब्राह्मण आहोत महाराज. म्हणले ओके. हां, तर आमच्या मुलांनी एका मुलीशी स्वतःहून प्रेम करून लग्न करायचं ठरवलं आहे. महाराज म्हणले ओके. नाही नाही, पण ते ब्राह्मण नाही आहेत. हां, मग पण महाराज म्हणले होता, पण म्हणले त्याच्यात अजून एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे, की तिला ह्याच्यापासून आधीच दिवस गेलेले आहेत, हां, लग्नाच्या आधीच. पण मग म्हणले मग करा लग्न, आता त्यांनी एवढंच एकमेकांशी संबंध ठेवले तर लग्न लावा त्यांचं. नाही नाही, पण आम्ही ब्राह्मण आहोत, ते ब्राह्मण नाही आहेत. महाराज आपलं गमतीत म्हणले, हो पण ब्राह्मण मुलं अशी लग्नाच्या आधीच मुलींना गर्भवती करत नाहीत, हे काय ब्राह्मण मुलांचं काम नाही म्हणे. सो एनिवे, सो तुम्ही म्हणताय की आमचा मुलगा ब्राह्मण आहे, बट इज ॲक्च्युली आर नोवेअर क्लोज टू ब्राह्मण, व्हॉट अ ब्राह्मण शुड बी. सो हे कलियुगाचं विचित्र जो युधिष्ठिर महाराज म्हटले, हां, त्याचं ते उत्तर त्यांनी दिलं आहे. पण बेसिकली मी म्हटलं तसं, आपल्यामध्ये बऱ्यापैकी हे कसं आहे, जात व्यवस्था ही बेसिकली इगोवर आधारित आहे, आणि वर्णाश्रम व्यवस्था आहे ती सायंटिफिक डिव्हिजन्स ऑफ सोसायटी आहे. पद्धतशीरपणे समाजाचं विभागीकरण आहे. जसं आपल्या शरीरामध्ये प्रोपाज म्हणतात, जसं आपल्या शरीरामध्ये डोकं आहे, हात आहेत, पाय आहेत, पोट आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं कार्य आहे, तसं हे वर्णाश्रम व्यवस्थेचं सामाजिक शरीर जे म्हटलं, या समाजाला एका शरीरासारखं पाहिलं तर त्याच्यातले ते वेगवेगळे कार्य करणारे अंग आहेत. तर अर्थात जन्माने काहीच फरक पडत नाही असं एक लॉजिकली आपण बोलूया, अनुभवावरून, शास्त्रातलं नाही. फॉर एक्झाम्पल आपण आजही पाहतो भारतामध्ये आणि जगामध्ये पण काय पाहतो, की जे डॉक्टर लोक आहेत त्यांची मुलं बरेचदा डॉक्टर बनतात. सगळेच बनतात असं नाही, पण बऱ्यापैकी प्रमाण असतंय. किंवा माझे वडील एअरफोर्समध्ये होते, तर आम्ही गेलो नाही तो विषय, आम्ही प्रयत्न केला होता, बोलवलं पण होतं, पण नाही गेलो, ठीक आहे तो विषय. पण एअरफोर्स मिलिटरीमधले मुलंही बरेचदा डिफेन्समध्ये जातात असं एक साधारणपणे आहे. सगळेच जातात असं नाही, बाहेरचे मुलं जात नाहीत असंही नाही आहे. पण आपण पाहतो त्याचा एक फायदा असतो. तुम्ही एखाद्या घरी जन्म घेतला, डॉक्टरच्या घरी जन्म घेतला, तर लहानपासून मुलगा काही ते औषधाचे नाव ऐकत असतो, काही ते इंजेक्शन, सो त्याला एक बेसिक नॉलेज थोडंफार होऊन जाते. पण म्हणून काय तो उद्या डॉक्टरकीचे प्रॅक्टिस चालू करू शकत नाही, डिग्री प्राप्त न करता. हां, सो येस, जन्माचा काहीच फायदा नाही, काहीच फरक नाही असं नाही आहे. हां, त्यांनी तुम्हाला काहीतरी बेसिक माहिती मिळते. पण आज हे तुम्ही कोणी बाहेर जाऊन क्लिनिक चालू करू शकत नाही, का? माझे वडील डॉक्टर आहेत म्हणून. हां, माझे वडील डॉक्टर आहेत म्हणून तो क्लिनिक चालू करू शकत नाही, सरकारच्या नियमांनी ते अलाउड नाही आहे. त्या प्रकारे एखाद्या घरात जन्म घेतला तर थोडासा फायदा असतो, हां, एक बेनिफिट असतो. पण लगेच तुम्ही त्याच गुणावाले आणि त्याच कर्मावाले व्हाल असं काय त्याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे वर्णाश्रममध्ये तसं नाही. उलट एक श्लोक आहे आपल्या वैदिक शास्त्रात, हां, जन्मना जायते शूद्र संस्कारात भवेत द्विज, वेदपाठ भवेत विप्रह, ब्रह्म जानाती ते ब्राह्मण. हां, की जन्मामुळे नाही, सॉरी, जन्मापासून किंवा जन्मत प्रत्येक जण कोण असतो, शूद्र असतो. प्रत्येक जण जन्मत शूद्र असतो. संस्कारात त्याच्यावर संस्कार लावले गेले, म्हणजे आपण लहानपणाचे संस्कार म्हणतो ज्यांच्यावर ते लावले जातात, किंवा खोटं बोलू नये, चोरी करू नये. कधी काही आपल्या लहान मुलांनी शायद काही कोणाचं शार्पनर आणलं उचलून तर आपण ओरडतो, तू का आणला चोरून वगैरे, हे संस्कार झाले वेगवेगळ्या प्रकारे. अर्थात त्यात काय म्हणूया, तो मुंज संस्कार पण आहे, नामकरण संस्कार पण आहेत, हां, बारसा संस्कार आहे, आणि जे काय वेगवेगळे संस्कार आहेत, त्या संस्कार म्हणजे फक्त ते एक इफेक्ट नाही आहे की बाबा तुम्ही काय नाम दिलं, त्याचा एक बराच प्रभाव असतो. मुंजीचाही तुम्ही गुरुला शरण जाता, आता हल्ली ते नुसतं एक करायचं म्हणून पद्धतप्रमाणे मुंज करतात, गुरुही त्यांना शरण घ्यायची तयारीत नाही आहेत आणि त्यांनाही शरण द्यायच्या इच्छा नाही मुलाला. पण एनिवे, हे संस्कार जे आहेत ते माणसाला थोडं घडवत असतात. आता हल्ली आईवडील देतात, चांगलं आहे आईवडिलांनी, पण बेसिकली संस्काराने व्यक्ती द्विज बनतो. हा, जर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे द्विज समजले जातात, त्यांच्यावर संस्कार केले गेलेले आहेत. हां, मग द्विज झाल्यावरसुद्धा वेद पाठ भवेत विप्रह, ज्यांनी वैदिक शास्त्रांचं अध्ययन केलं, मे बी एका शाखेचं का असेना, सगळ्या वैदिक शास्त्रांचा अध्ययन हा खूप मोठा विषय आहे, पण एका शाखेचं का असेना, त्या वैदिक शास्त्रामध्ये शाखा आहेत, तीन वेद, चार वेद आहेत आणि पंचम वेद आहे, कोणत्याही एकाचा किंवा कसा तुम्ही अभ्यास केला असेल तर तुम्ही विप्र झाले. हां, विप्र म्हणजे तुम्हाला, तुम्ही द्विज आहात, द्विजामध्ये तुम्हाला वैदिक शास्त्रांची माहिती झालेली आहे. हां, आणि ब्रह्म जाणाती ते ब्राह्मण, जो ब्रह्म म्हणजे परब्रह्म भगवंताला तो जाणतो, हां, तो ब्राह्मण झालेला आहे. सो ब्राह्मणाचे डेफिनेशन काय आहे? ब्रह्म जाणाती ते ब्राह्मण. जसं आपण भगवानचं डेफिनेशन ऐकली होती गीता कोर्सला, की ज्यांच्याकडे ते सहा भोग ऐश्वर्य कायम आहेत, पूर्ण मात्रामध्ये आहेत, त्यामुळे ब्रह्म जाणाती ते ब्राह्मण. सो जो भगवंतांना जाणतो, भगे भगवंताच्या निर्गुण रूपाला जाणत असेल, भगवंतांच्या कोणत्याही अवताराला जाणत असेल, भगवंतांच्या परमात्म्याला जाणत असेल, विष्णूंना जाणत असेल, भगवंताला जो जाणतो, दिव्यत्वाला जाणतो, तो ब्राह्मण आहे. हां, त्याच्यात तर हा प्रकार आहे. तो बेसिकली तर आजच्या जे जाती, हे झाले वर्णाश्रम व्यवस्था. आजच्या जातीव्यवस्थेत काय आहे? काही नाही, फक्त अहंकार. अहंकारावर मी, आम्ही, असे, तुम्ही, आमचे, त्यांचे, हे सगळं चालू आहे. आणि कधी कधी म्हणजे फक्त ब्राह्मणांच्या प्रती असं नव्हे, पण प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की कधी कधी, आता मी पण मुंबईत पाहिलेलं आहे, मुंबईत काय अख्ख्या जगामध्ये समूह ऑर्डर, अख्ख्या जगात, भारतात नव्हे, अख्ख्या जगात, इवन तुम्ही न्यूयॉर्कला जा, इवन तुम्ही लंडनला जा, इवन तुम्ही लॉस एंजलिसला जा, अख्ख्या जगात 70% टॅक्सीवाले हे UP बिहार चे असतात, न्यूयॉर्कमध्ये पण, लंडनमध्ये पण 70% आणि मुंबईमध्ये पण 70% टॅक्सीवाले जे UP बिहारचेच असतात. सो एनिवे, तर एकदा कधी काही प्रभुपाद म्हटले होते की एखादा टॅक्सीवाला असतो आणि आम्हालाही कधी काही म्हणतो, महाराज हम भी पंडित हैं. सो पंडित मीन्स यू हॅव टू बी स्कॉलर इन वैदिक शास्त्र. हां, दॅट इज पंडित. पंडित मीन्स स्कॉलर. हां, तर मोस्टली तो टॅक्सीवाला किती शिकला आहे माहीत नाही, आणि भौतिक शिक्षण हे काय पंडितचं लक्षण नव्हे. तुम्ही भले फिजिक्समध्ये PhD असाल, पण ते पंडितचं लक्षण नव्हे. वैदिक शास्त्रात स्कॉलर असायला पंडित म्हणतात. सो एनिवे, तर ते कधी काही जानवं दाखवतात आणि म्हणतात की आम्ही पण पंडित आहोत महाराज, जे काही म्हणतात मी धोती कुर्ता, ते मे बी आमचे कधी जानवं दिसत असेल तर. हां, सो ॲक्च्युली प्रभू म्हणले, जसं मी म्हटलं, म्हणजे ते भक्ती देवानृत, भक्ती नाही, देवानृत महाराज म्हटले की ब्राह्मण मुलं आहेत ते विवाहाच्या आधी काय स्त्रीला गर्भवती करत नाहीत, तसं जे ब्राह्मण आहेत ते काय टॅक्सी गुणकर्मानुसार ते टॅक्सी चालवत नाहीत. कधी काही काही काही, सॉरी आता मी थोडा ब्राह्मण मराठा वगैरे डायरेक्टली म्हणतो आहे, काही काही मराठे असतात, हां, ते म्हणतात आम्ही मराठा आहोत म्हणून आम्हाला नॉनव्हेज खायला अनुमती आहे, तसं ते नाही आहे, ते चुकीचं आहे, वैदिक शास्त्रात नाही आहे. हां, शिवाजी महाराजांनी काय नॉनव्हेज खाल्लं नाही, नंतर तानाजी मालसोळ्यांनी खाल्लं, पण ते लोकं म्हणतात हां आम्ही मराठा आहोत, मग काय करता तुम्ही, आम्ही बँकेत क्लर्क आहोत. मराठी लोक काय, बँक मराठी लोक, तुम्ही जावा काश्मीरमध्ये किंवा कुठे आसाममध्ये, हां, किंवा इथे पण कुठे पोलीस म्हणून ड्युटी करा, म्हणजे संरक्षणाची ड्युटी करा थोडक्यात. जे क्षत्रिय त्यांनी जे जॉब करतात, एका प्रकारे तर जे जॉब करतात ना, ते सगळे शूद्रच झाले एका वैदिक शास्त्राच्या अंडरस्टँडिंगनुसार. हां, जे जॉब करतात, तुम्ही टॅक्सी चालवा, टॅक्सी चालवणं हे जॉब नाही आहे, पण तरी पण, किंवा बँकेत क्लर्क असाल, किंवा तुम्ही कोण मॅनेजर पण असाल, म्हणजे काय आहे, बघा जॉब केला की शेवटी काय असते, काही म्हणा, तुम्हाला समोर त्याचं ऐकावं लागतं, सरकारी जॉब असो किंवा प्रायव्हेट जॉब असो, कोणाकडून थोडंसं अपमानित हे हवंच लागतंय, ना ऐकत तुझं असं पण म्हणू शकत नाही. हां, आता तुमचा स्वभाव असा, निलेशवंतचा तसं गॅरेज स्वतःचं, ठीक आहे, कधी कधी गिराईक पण बोलतो, पण ते म्हणू शकतात नको, तू नको, जा तू, तुझी गाडी घेऊन जा. पण जॉबमध्ये असं बोलू शकत नाही आपण, जा तू निघून, तुम्हीच जा, मी कसला जाऊ. सो एनिवे, तर जे जॉब करतात ते एका प्रकारे, त्याचा आपण पुढे परत ऐकूया. हां, वैश्य क्षत्रिय आणि ब्राह्मण हे सहसा जॉब करत नाहीत, दे आर इंडिपेंडेंट. सो एनिवे, सो आजकालचं जे आहे ते फक्त कशावर अवलंबून आहे, अहंकारावर फक्त आपण आपली जात ठरवतो आहे, आणि अहंकार आणि ओनली अहंकार. सो कधी कधी ह्याच्या पुढे म्हणजे आपण ऐकलं आहे की आजकाल लोक म्हणतात, यस 200-400 वर्षात थोडंसं गडबड घडलेली आहे, मान्य आहे, गेले 200-400-500 मे बी 1000 वर्षापर्यंत, पण लोक म्हणतात नाही वैदिक संस्कृतीमध्ये, ही मी आजची भाषा वापरतो, वैदिक भाषेत तशी भाषा नाही, ते गुणकर्मावर अवलंबून आहे, पण आजच्या भाषेत इतर जाती वगैरे म्हणतात, तर इतर जातीच्या लोकांना संधी नव्हती पुढे यायची, असं लोक, यस गेले 200-400 वर्षात थोडंफार घडलं असेल, कायमच घडलं असं नाही. तर आपण म्हणूया की तसं पाहे तसं वैदिक संस्कृतीमध्ये म्हणजे एक 500,000 वर्षाच्या पूर्वी हा जे वैदिक इतिहास आहेत महाभारत रामायण भागवतम ह्याच्यात आपल्याला तसं दिसत नाही. उलट एक दोन आपण पाहिलं म्हणजे मी असं विचारत होतो ॲनालिसिस केलं विश्लेषण केलं तर वैदिक शास्त्राचे जे प्रमुख 3 लेखककर्ते आहेत रामायण कोणी लिहिलेलं आहे हां वाल्मिकी मुनींनी हरिबोल आणि महाभारत व्यासजींनी आणि तिसरे लेखककर्ते एक तर सूत गोस्वामी किंवा आपण नारद मुनी पण म्हणूया कोणी म्हटलं तर इथे आपण पाहतोय वाल्मिकी मुनी जन्माने त्यांचं नाव होतं वाल्याकोळी म्हणजे ते जन्माने कोळी होते म्हणजे मासे पकडणारे. आता आजकाल तुम्ही त्याला OBC म्हणा किंवा SC म्हणा किंवा ST म्हणा किंवा मला माहीत नाही पण नक्कीच कोळी होते. तर कोळी होते तर होते पण नंतर त्यांचे कर्म कसे होते ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काहीतरी 7 घडे भरून त्यांचे ते खडे भरले होते खुनाचे बरोबर असं ऐकून आहे आपण लहानपणापासून की एक खून केल्यावर तो एक खडा एका मडक्यात घालायचे खड्यात असे 7 घडे भरले होते. आता घडा किती मोठा होता आणि खडे किती मोठे होते पण कसंही का असेल ना 7 घडे भरले होते. घडा एवढूसा असेल आणि खडे एवढे असतील तरी ॲटलीस्ट 7 तरी खून झाले होते ॲटलीस्ट जास्त नाही तर. आणि घडा मोठा असेल आणि खडे छोटे असतील तर माहीत नाही किती ते पण जे काय असेल ते त्याचं एक्झॅक्ट माहिती काढायची गरज नाही आहे की किती मोठा घडा होता आणि किती मोठे खडे होते पण कमीत कमी 7 घडे म्हणजे एका घड्यात एक एक घडा तरी होता कमीत कमी ॲटलीस्ट. सो असे त्यांचं कर्तव्य म्हणजे सॉरी असं त्यांचं कार्य होतं. जन्माने कोळी होते त्यांचं कार्य होतं एवढंच प्रकारचं. पण ते पुढे जाऊन कोण वाल्मिकी मुनी बनू शकले त्यांना कोणी थांबवलं नाही पण सगळ्यांनी त्यांचं आणि मग नंतर मोठे मोठे ब्राह्मण लोक ऋषीमुनी लोक पण त्यांच्याकडून ऐकायचे. सो असे संध्या जातीवर नसत्या जन्मावर आधारित तर वाल्याकोळींना किंवा वाल्मिकी मुनींना असं हे सगळं करायची. एवढंच नव्हे तर त्यांना रामायण घडायच्या आधी दिव्यदृष्टीने नारद मुनींच्या कृपेने ब्रह्माजींच्या कृपेने त्यांना रामायण दिसलं एवढ्या लेवलपर्यंत ते जाऊ शकले. म्हणजे हे जे म्हणतात की संध्या नव्हत्या त्यांना दाबलं जायचं त्यांना अत्याचार व्हायचा हे वाल्मिकी मुनींच्या उदाहरणात तरी आपल्याला तसं काही दिसत नाही आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं नारद मुनी तर दासीपुत्र होते म्हणजे आपल्या आजच्या भाषेत म्हणू की कोणी कोण घरी कामाला बाई वगैरे असते हा त्या प्रकारच्या बाईचे ते पुत्र होते आणि त्यांना वडील पण नव्हते म्हणजे त्यांना माहीत नव्हतं वडिलांचा मृत्यू ते आई आणि तेच राहायचे बेसिकली सिंगल मदर होते आजकालच्या भाषेत. हां पण तरी पण ते म्हणजे तसं म्हटलं तर सूत काय आजकालच्या आपण शूद्र म्हणूया दासीपुत्र पण ते नारद मुनी दासीपुत्र असूनही त्यांना त्यांच्या कार्यावर त्यांच्या आध्यात्मिक डेव्हलपमेंटवर त्यांना पुढे काय म्हणण्यात आलं देवर्षी नारद म्हणजे मनुष्यांमधले पण नाही मनुष्यांपेक्षाही ते हायर लेवलला पोचले इवन दो ही वॉज अ बॉर्न अशूद्र हां ऑर बॉर्न अ दासीपुत्र हां तरी पण ते देवर्षी देवतांमधले ऋषी झाले मनुष्यांपेक्षाही पुढे. आणि आपण पाहतो ते सगळीकडे फिरू शकतात देवतांमध्ये ब्रह्मलोकामध्ये पृथ्वीवर पाताळ लोकात हे नारद. सो नारद मुनी ऑल दो ही वॉज बॉर्न ॲज अ दासीपुत्र ही कुड ऑल्सो अचीव द पोझिशन ऑफ देवर्षी नारद. त्यांना कोणी असं म्हटलं नाही अरे तुम्ही दासी नाही आता ते देवर्षी नारद आहेत दासीपुत्र होते मान्य हां पण आता ते देवर्षी नारद आहेत. आणि रामायणमध्येच वाल्मिकी मुनींबरोबर दुसरी कथा आहे विश्वामित्र मुनींची. म्हणजे आता बघा विश्वामित्र मुनींची कथा तुम्हाला थोडीफार माहिती आहे मी पुढे डिटेलमध्ये आज घेत नाही नंतर संपल्यावर सांगेन परत की ते तर राजा जन्माने ते क्षत्रिय होते राजा म्हणून आणि ते राजा म्हणून ते खूप मस्त पॉर आहे क्षत्रिय आहे जिंकतायत राज्य जिंकतायत युद्ध करतायत त्याचं त्यांचं आयुष्य चालू होतं. पण काहीतरी घडलं की त्यांनी ठरवलं की मला आता ब्रह्मर्षी बनायचं आहे. त्यांना खूप कठीण झालं स्वभाव बदलणं खूप कठीण आहे खूप कठीण झालं ना निलेश प्रभूजी त्यांना खूप कठीण झालं वेगवेगळे त्यांना डिफिकल्टीज आले पण त्यांनी प्रयत्न केल्यावर सगळ्या लोकांनी जगातल्या भले ते जन्माने राजे होते आधी राज्य खूप वर्ष केलं पण होतं पण त्यांनी ते आपलं क्वालिफिकेशन वाढवल्यावर काम क्रोध द्वेष भूक तहान ह्या सगळ्यावर विजय प्राप्त केल्यावर त्यांना पण ब्रह्मर्षी म्हणून स्वीकारण्यात आलं. सो याच जन्मात सो अ किंग कॅन बिकम नॉट ओनली ऋषी नॉट ओनली ब्राह्मण बट ही कॅन ऑल्सो बिकम ब्रह्मर्षी बट हे त्यांनी ते क्वालिफिकेशन घेतलं पाहिजे त्यांनी त्या प्रकारे त्यांचं जीवन बदललं पाहिजे मग ते पण ब्रह्मर्षी बनू शकतात. आणि सूत गोस्वामी आहेत व्यासजी आहेत व्यासजी तसं म्हटलं तर पराशर मुनी म्हणजे ते ऋषी आहेत आणि सत्यवती, ती कथा वेगळी की सत्यवतीमध्ये पराशर मुनींनी का व्यासजींना जन्माला घातला वगैरे, ते एक वेगळा कथा आहे नंतर कधी. पण ॲटलिस्ट आजच्या आश्रमाचे ते वडील होते ते पराशर ऋषी होते आणि आई होती ती सत्यवती होती, ती पण अगेन सत्यवती म्हणजे ते काय मराठीत एक वेगळा शब्द आहे पण आपल्या साध्या भाषेत कोळी, म्हणजे तिचे वडील मासेच पकडायचे, त्यांची ती मुलगी होती. सो या प्रकारे पण पाहतो वैदिक संस्कृतीमध्ये वैदिक इतिहासात असे अनेक उदाहरणं आहेत. एक अजून एक क्लासिकल उदाहरण आहे की एकदा एक मुलगा असतो, तो आता त्या ऋषींचं नाव मला चटकन लक्षात येत नाही, सॉरी, पण एक ऋषी असतात जे ब्राह्मण मुलांना, म्हणजे सॉरी ब्राह्मण मुलांपेक्षा मुलांना ब्राह्मण बनायचं ट्रेनिंग देत असतात. हां, असं प्रत्येक स्कूल किंवा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला काहीतरी क्वालिफिकेशन लागतं. जसं इव्हन अगदी गोगटे कॉलेज जरी असेल त्यात तुम्हाला समजा सायन्सला ॲडमिशन घ्यायचे तर काहीतरी पर्सेंटेज मार्क लागतात, कॉमर्सला घ्यायचं असेल तरी काहीतरी पर्सेंटेज मार्क लागतात, आणि आर्ट्सला भले अगदी पर्सेंटेज नसले तरी पास तो तुम्हाला हवं लागतं. बारा कुठेही काहीतरी जायचं असेल तरी ॲडमिशनचे काहीतरी मार्क असतात. तर भले स्कूलमध्ये ब्राह्मण बनायला शिकवलं जाणार आहे पण तिथे पण काहीतरी पाहिलं जातं. तर एकदा एक मुलगा त्या ऋषींना, त्या ऋषींचं नाव आठवत नाही, त्यांच्याकडे आल्यानंतर म्हणला की मला पण ब्राह्मण बनायचं आहे, तुमच्या गुरुकुलमध्ये ॲडमिशन घ्यायची. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे, फॉर्म भरताना आई वडिलांचं नाव लागतं आहे, तेव्हाही लागायचं, हां तुमचं गोत्र काय आहे. तर तो म्हणलं मला माहीत नाही, मी घरी जाऊन विचारून येतो. तर तो घरी गेला पण तो मुलगा होता तो एका वेश्येचा मुलगा होता, प्रॉस्टिट्यूटसन, त्यांनी आपल्या त्याला वडील नव्हते म्हणजे माहीतच नव्हते आपले वडील कोण आहेत. तर त्यांनी आपल्या आईला विचारलं की आई मी ॲडमिशन घ्यायला गेलो गुरूंच्या घरी म्हणजे गुरुकुलमध्ये, तर त्यांनी मला विचारलं गोत्र काय आहे, तर गोत्र हे वडिलांकडून देत असते, तर एक वेगळा सायन्स आहे. तर आई म्हटली की असं असं आहे बिकॉज अनेक पुरुषांशी माझा संबंध आलेला आहे, तर मला माहीत नाही की तुझे वडील कोण आहेत आणि मग तुझं गोत्र काय. तर म्हटलं ठीक आहे, आलाच तसाच परत गुरुकुलात. आणि त्या ऋषींना म्हटलं की माझी आईचा व्यवसाय तसा होता त्यावेळेला, त्यामुळे अनेक पुरुषांशी तिचा संबंध आला होता, तर मला माहीत नाही काय गोत्र आहे. तर ऋषी म्हटले चालेल पण तुला मी ॲडमिशन देतो, हां ब्राह्मण बनायचं, कारण का म्हणजे बघा इथे तो एका प्रकारे आपण म्हणतो तो वेश्येचा पुत्र होता. कोण वडील काय जात नाही, जातीच्या भाषेत बोललो किंवा वर्णाच्या भाषेत बोललो तरी माहीत नाही, पण त्यांनी काय ॲडमिशन दिली. ते म्हटले की मी अशा म्हणजे माझी आई वडीलची स्थिती अशी, वडील तर माहीतच नाही कोण आहेत पण आईचं पण कार्य असं आहे हे थोडंसं सांगायला एखादा व्यक्ती अवघडणार समाजासमोर सांगायला. हां पण त्यांनी न लाजता म्हणजे न संकोच करता, लाजता असं नाही, न संकोच करता प्रामाणिकपणे, हां त्यांनी ते प्रामाणिकपणे दाखवला आणि आपल्या काही बरं वाईटचं उगीच लाज धरायची नाही, जे आहे ते आहे, माझ्यामध्ये काय दुर्गुण आहेत काय दोष आहेत तर आहेत, ते लपवायचा प्रयत्न नाही करायचा, त्याची लाज नाही धरायची आणि प्रामाणिकपणे बोलला. तर म्हटलं हा गुण तुझ्यात जो दिसतोय तो ब्राह्मणांचा एक गुण आहे, हां की ते प्रामाणिक असतात, भले किती कटू सत्य असेल तरी ते सत्यावर चालतात. आणि तू इथे खरं बोलला, फक्त एवढंच पॉईंट खरं बोलला की माझ्या आईचा असा असा व्यवसाय होता आणि त्यामुळे मला गोत्र माहीत नाही, आणि पब्लिकली तो बोललेला आहे. आता याच गुरुकुलात तू बोलला, इथले बाकीच्या मुलांना ते माहीत झालं आहे, तरी पण तू बोलला, तर हे ते तुझं प्रामाणिकपणे बोलायचं होतं आणि जी परिस्थिती असेल त्याला काही न घाबरता लाजता समोर जायची ती तुझी मानसिकता आहे, हां ती एका प्रकारे ब्राह्मणांचं लक्षण आहे. हां उगीच खोटा मान वगैरे पाहिजे ह्याच्यामागे तुझा स्वभाव लहानपणापासून दिसत नाही आहे, म्हणून मी तुला ब्राह्मण बनायच्या गुरुकुलमध्ये ॲडमिशन देतो. सो असं नाही की त्यांद्वारे तू तर वेशेचा मुलगा आहे मग तुला कोण ॲडमिशन देणार, असं त्या ऋषींनी वागलं नाही. तर हां सत्यकामही जाब आली, बरोबर, थँक्यू, येस. सो अशा प्रकारे होतं. प्लस मी इथे एक शबरीची पण गोष्ट सांगितलेली आहे संडेच्या प्रोग्राममध्ये की शबरी तर त्या म्हणजे आजकालच्या म्हणजे भाषेत जे डुकरांना पाळतात वनामध्ये जंगलामध्ये डुकरांना जे पाळतात आणि त्यांना म्हणजे त्यांच्या हत्या करायला ते मोठा करतात, हां पाळतात म्हणजे हत्या करायला, त्याच्या त्या जातीतली होती किंवा त्या समाजातली होती, हां पण तरी पण हायेस्ट रिस्पेक्ट मातंग मुनीने त्याला शिष्या म्हणून स्वीकारलं आणि प्रभू रामांनी तिच्या हातून सेवा घेतली. त्याप्रकारे आता रामायणमध्ये ना एका ठिकाणी असा एक उल्लेख पण येतो, काय नाव होतं त्याने एका शूद्रांना मारलं होतं रामांनी, नाव आठवतंय, हां शंभूक असं काहीतरी होतं शंभूक. तर बरेचसे लोक त्याच्यावर खूप वादळ माजवतात की असे कसे राम त्यांनी त्या शूद्राला मारलं, कारण का तो शूद्र होता. हो तो शूद्र होता, काय तो जन्मानी शूद्र होता हे आपल्याला कुठे सांगितलंय, तो जन्मानी होता का नव्हता शूद्र, तो शूद्र होता, म्हणजे त्याचं बेसिकली शूद्र म्हणजे काय, जो स्वार्थी विचार करतो, जो ब्राह्मण आणि क्षत्रिय अँड इवन टू सम डिग्री वैश्य, पण खास करून ब्राह्मण आणि क्षत्रियांना ट्रेनिंग हे असते की तुम्ही तुमचं आयुष्य इतरांकरता जगलं पाहिजे. हा जो इतरांकरता जगायचं ट्रेनिंग नाही आहे, जो फक्त स्वार्थी जगतो आहे, त्याला शूद्र म्हणतात. हां, तर इवन राजे लोक आपण पाहतो पहिलेचे वैदिक संस्कृतीमधले, ते आपल्या राज्याच्या संरक्षणाकरता प्राण पण त्यागून द्यायचे. येस, राजा आहे म्हणतात त्यांना काही संपत्ती मान सन्मान होता, कारण का ते राज्याचं कार्य करतात, पण गरज पडेल तेव्हा ते आपलं प्राण त्यागायला तयार होते, किंवा वेळ आली म्हणजे एक आपला मुलगा तयार झाला नेक्स्ट, हां, मग ते सोडून द्यायचे राज्य. असं नाही की मरेस तोवर 80-90-100 मरेपर्यंत राजा राहणार, नाही, वेळ आली ते सोडून द्यायचे, पुढचा पुढची पिढी तयार झाली आहे. हां, सो दे आर नॉट, ते राज्या करण्याशी आसक्त नव्हते, पण ते जबाबदारी म्हणून करत होते. बघा, आपण पण जीवनामध्ये जे आपल्याला आवडतं आसक्त असतो ते आपण सोडत नाही, पण जबाबदारी म्हणून घेतलेली असते ती आपण सोडतो. हां, झाली जबाबदारी, झाली काम संपलं, हरी बोल. हां, तर ते राजे लोक मोठे मोठे राजे लोक होते, अख्ख्या भारताचे राजे होते, अख्ख्या पृथ्वीचे राजे होते, पण त्यांनी ती जबाबदारी म्हणून घेतलेली होती. हां, जबाबदारी घेतल्यावर बघा, विथ ड्युटीज कम्स द राईट्स. त्यांनी जबाबदारी घेतली म्हटल्यावर त्यांच्यावर छत्र असणार, घोडे असणार, खजिना असणार, आणि जबाबदारी संपल्यावर त्यांनी सगळं सोडून दिलं. हां, तर त्यामुळे आपण पाहतो हे राजे लोक पण बेसिकली, हा एक फरक आहे शूद्रामध्ये आणि द्विजामध्ये, काय आहे की आपलं आयुष्य आपण इतरांच्या सेवेकरता जगत असतो, हे ट्रेनिंग शूद्र क्षत्रियांना ब्राह्मणांना मेन दिलं जायचं. ज्यांचा तो स्वभाव नाही आहे ते क्षत्रिय आणि ब्राह्मण बनू शकत नाही. हां, ज्यांना फक्त स्वार्थाकरता जगायचं आहे, हां, ते शूद्र आणि थोड्याफार प्रमाणात वैश्य असू शकतात, थोड्याफार प्रमाणात, पण हा ट्रेनिंग महत्त्वाचा एक भाग होता. सो तसं असतं, प्रभू रामांनी म्हणजे हे कसं झालं, तो शूद्र फक्त जन्मानी शूद्र असता तर प्रभू राम शबरीकडून फळं खाल्ली नसती. आजकालच्या भाषेत प्रभू राम समजा जातीयवादी असते, लोक म्हणतात प्रभू राम जातीयवादी होते कारण का त्यांनी शूद्राला मारलं, मग त्यांनी शबरीकडून कशी फळं खाल्ली असती. किंवा त्याचबरोबर जे वनातनं जेव्हा बाहेर पडले तेव्हा ते प्रयागच्या नंतर गंगा क्रॉस करायच्या आधी ते एका केवट स्थानला गेलेले, जिथे तो निषादराज गुहा, हां, निषाद म्हणजे आजकालच्या भाषेत पण म्हणूया शेड्यूल ट्राईब, जे जंगलात राहतात ते आदिवासी टाईप लोक, हां, त्यांचा जो राजा होता गुहा, हां, त्याच्याबरोबर प्रभू राम राहिले, अगदी ते मित्र होते, आणि प्रभू राम आणि तो गुहा राजा बाजूला बसून त्यांनी रात्रभर गप्पा मारल्या. हां, तर प्रभू रामांनी कशाला बरं त्या गुहाबरोबर एवढं प्रेमाने वागले असते, कारण का तो हे कसं झालं, तो शूद्र जो होता तो वैदिक शास्त्र वाचवत होता. मग तेव्हा लोक बघा शूद्रांना वैदिक शास्त्र वाचत नाही, शूद्र जन्मानिक शूद्र म्हणजे जे प्रत्येक वस्तूचा फक्त स्वार्थाकरता उपयोग करणार. म्हणजे थोडक्यात कसं झालं, टेरिस्ट लोकांनी समजा अभ्यास चालू केला की कसा बॉम्ब बनवायचा, तर त्यांना थांबवलं गेलं पाहिजे, कारण का ते चुकीचा करता उपयोग करतायत. तर आधी तुम्ही ट्रेनिंग घेतली पाहिजे की तुम्ही कसं निस्वार्थी जगू शकताय, मग त्यानंतर तुम्ही वैदिक शास्त्र हां वाचायला हरकत नाही आहे. हा तुझ्या मागचा तो अर्थ होता की शूद्रांनी वैदिक शास्त्र वाचू नये, कारण का ते वाचून मोस्टली त्याचा दुरुपयोग करणार आहेत, कारण की त्यांचा स्वभाव परमार्थी हा नाही आहे, हा परमार्थ परोपकारी नाही आहे स्वभाव. तर बेसिकली जिथे वर्णन आहे की रामाने त्या शूद्राला मारलं, दॅट मीन्स ही वॉज नॉट अ क्वालिफाईड हां टू डू परोपकार. पण तसं असतं फक्त जन्मावर किंवा जातीवर, तर शबरीला प्रभूराम भेटले पण नसते, किंवा त्या गुहाला पण प्रभूराम भेटले पण नसते. तसं वैदिक संस्कृतीमध्ये अजून एक पॉईंट आहे की अष्टप्रधान म्हणतात, राज्यांचे 8 मिनिस्टर असतात अष्टप्रधान, त्यात आदेश आहे की एक मिनिस्टर आहे तो सूत, हा म्हणजे शूद्र जातीतला पाहिजे, आपण जात म्हणतोय म्हणून शूद्र जन काय शूद्र वर्णातला पाहिजे, आणि तोच सर्वात मेन मिनिस्टर असणार आहे 8 पैकी. असं आता दशरथ महाराजांचे मंत्री होते 8, त्यातला तो सुमंत्र ना काय ना सुमंत्र, हा सुमंत्र सर्वात प्रमुख होता, पण तो सूत जातीचा होता म्हणून तो त्यांचा सारथी पण होता. दशरथ महाराजांचा सारथी पण होता आणि सर्वात इम्पॉर्टंट तो 8ही पैकी सर्वात महत्त्वाचा तो मिनिस्टर होता. असं वैदिक शास्त्रात ते पण आदेश आहे की राजाने वेगवेगळे समाजातनं मिनिस्टर नेमले पाहिजेत, असे 8 मिनिस्टर पाहिजेत राजाला राज्य करण्यासाठी, कारण की सगळ्या समाजाच्या लोकांशी त्याचा कॉन्टॅक्ट पाहिजे. आणि त्याचबरोबर जो सूत समाजातला मिनिस्टर असेल तो सर्वात मेन मिनिस्टर असणार आहे 8 पैकी, त्याचं मत हे सर्वात जास्त महत्त्वाचं राजाने धरलं पाहिजे. सो बॅलन्स्ड लाईफ होता, अर्थात कलियुगात कसं झालं, हळूहळू म्हणजे द्वापर युगात बऱ्यापैकी नाही थोडंफार आणि कलियुगात पूर्णपैकी सगळं हे इगोवर व्यवहार चालू झाला. हां, मी आणि माझं शरीर, फक्त मीच. मग त्याच्यात हे जाती व्यवस्था आली जे युधिष्ठिर महाराज म्हटले. मग अदरवाईज 8 मिनिस्टरपैकी सर्वात महत्त्वाचं मिनिस्टर तो सूत समाजातला जो मिनिस्टर आहे तो होता. सो अशा प्रकारे आपण पाहतो. आणि त्याचे उलटे पण उदाहरणं आहेत काही काही, जसं म्हटलं की वाल्मिकी मुनी, हां वाले कोळी वाल्मिकी मुनी बनू शकले, नारद मुनी म्हणजे दासीपुत्र नारद मुनी बनू शकले. त्याचप्रकारे आपण पाहतो अश्वत्थामा, तसे ते द्रोणाचार्य म्हणजे ब्राह्मणांचे पुत्र होते, पण अश्वत्थामाला कधीच ब्राह्मण म्हणून स्वीकारलं गेलं नाही. त्याला ब्रह्मबंधू म्हणजे ब्राह्मणांचे रिलेटिव्ह, ही इज नॉट अ ब्राह्मण, पण तो ब्राह्मणांचा रिलेटिव्ह आहे. का बरं रिलेटिव्ह ब्राह्मणां, त्याला ब्राह्मण नाही म्हटलं, ब्रह्मबंधू म्हटलं अश्वत्थामाला, कारण का त्यांनी झोपलेल्या द्रौपदीच्या 5 मुलांना मारलं. सो झोपलेल्या मुलांना मारणं हे खूप गुणात, हे बेसिकली कसं म्हटलं, ब्राह्मण क्षत्रिय असलं काम करत नाही. झोपलेल्या मुलांना मारायचं काम ब्राह्मण क्षत्रिय करत नाहीत, म्हणून अश्वत्थामाला ब्रह्मबंधू म्हणलं, त्याला हा ब्राह्मण म्हणून स्वीकारण्यात नाही आलं. आता एक अजून पुढची वस्तू सांगतो. आपण ऐकले की तो अश्वत्थामाचा तो मणी काढून घेतला, ते बरोबर आहे, भागवतामध्येच आहे. आणि अश्वत्थामा कलयुगभर त्या विंध्या पर्वतमध्ये ते जखम भरायला तेल मागत फिरणार आहे असं पण ऐकलं आहे. पण त्याचबरोबर तेच सांगितलेलं आहे की पुढच्या द्वापर युगामध्ये किंवा पुढच्या कलियुगामध्ये हाच अश्वत्थामा आहे तो व्यासजी बनणार आहे. हां, म्हणजे तेव्हा तो ब्राह्मण बनेल नेक्स्ट बर्थमध्ये. हां, बिकॉज तेव्हा तो क्वालिफिकेशन डेव्हलप करेल ह्या आयुष्यभरात. हां, आत्ता त्याकडे क्वालिफिकेशन नव्हतं ब्राह्मण बनायचं, पण तो या आयुष्यभरात हे कलियुग संपता संपता मग पुढच्या सत्ययुग त्रेतायुगमध्ये तो क्वालिफिकेशन डेव्हलप करेल अँड ही विल बिकम द ब्राह्मण. सो बेसिकली इट्स डिपेंडिंग ऑन, हां, तुमच्या योग्यतेवर ते अवलंबून आहे. आणि श्रीमद भागवत मी वाचत होतो 5वा स्कंध, हां म्हणजे आधीच वाचलेला आहे. हां, तर त्याच्यामध्ये म्हणजे जसं मी म्हटलं ना, जेवढ्या कॅज्युअली आपण आजकालचे एखादे म्हणजे आजकाल सहसा एक किंवा दोनच मुलं असतात, तसं समजा कोणाला 4-5 मुलं आहेत, हां म्हणजे मुलं मुली काही, तर एखादं ओळख करून देतो की बघा मी लाईक मी डॉक्टर आहे, पण माझी ही मुलगी ना ती वकील बनली, आणि हा मुलाने धंदा चालू केला आहे, हां आणि हा मुलगा आहे ना तो पण डॉक्टर बनला आहे. म्हणजे आपण ओळख करतो, आपल्याला काय त्यात असं और वाटत पण नाही की म्हणजे मी डॉक्टर आहे मग तू वकील कशी बनली. बनली ती का बनली, कारण ती शिकली, जे शिकली जे कार्य करते तसे ती आहे किंवा तो आहे. हां, तसं इथे श्रीमद भागवतामध्ये ऋषभदेव महाराज आहेत, त्यांना 100 पुत्र असतात. मग ते आकडा थोडा चुकला असेल, मला एक आकडा पाठ नाही आहे, पण ते आपल्या मुलांची ओळख करून देतात. 100 मुलांचे ते राजा आहेत, म्हणजे ते क्षत्रिय आहेत. हां, आणि ते काय ओळख करून देत आहेत, माझे 9 मुलं आहेत ना, आता 9 का 10 मला आठवते, पण असा अंदाज आहे 9-10 काय असतील, ते मुलं आहेत ना ते ब्राह्मण आहेत, आणि हे जे 70 मुलं आहेत ते क्षत्रिय आहेत, आणि हे जे आहेत ते ब्राह्मणांच्यापेक्षा श्रेष्ठ म्हणजे परमहंस साधू आहेत. तर आज एखाद्याने म्हटलं की आम्ही आहोत मराठा, पण हा थोडा ब्राह्मण आहे आणि हा थोडा वैश्य आहे आणि ही माझी मुलगी एक शूद्र आहे कारण का ती जॉब करते. आज असं आपण ऐकू शकत नाही, आपल्याला कळूही शकत नाही आणि आपल्याला पचवू शकत नाही, कारण का सगळ्या एवढा अहंकार झालेला आहे. पण श्रीमद भागवतमध्ये ऋषभदेव महाराज तसं ओळख करून देत आहेत की माझी 100 मुलं आहेत, ह्यातले 2-4 हे मराठा आहेत, हे 2-4 काय वैश्य आहेत, हे 2-4 काय क्षत्रिय आहेत, हे 2-4 काय ब्राह्मण आहेत. का? गुण आणि कर्म, त्यांचे गुण तसे आहेत आणि त्यांचे कर्म तसे आहेत. ॲज सिम्पल ॲज दॅट. हां, आता आज किती कठीण जाईल बघा, कोणा एखाद्या व्यक्तीला असं बोललं आणि समोर त्याला कानाला काहीतरी जे वाक्य आयुष्यात ऐकलं नाही तसं वाक्य आज आपल्याला हां ते ऐकल्यासारखं होईल की एखाद्याने ओळख करून दिली. आजकाल म्हणजे काय, आम्ही ब्राह्मण, आम्ही क्षत्रिय, आम्ही काय काय जे काय वैश्य, आम्ही वैश्यवाणी, आम्ही सोनार, आम्ही सुतार, आम्ही धनगर, आम्ही काय सगळं जे काय असेल ते आम्हीच. सगळं अहंकारावर एवढं अवलंबून आहे. पण जेव्हा अहंकार नसतो आणि जेव्हा गुण आणि कर्मावर असतं, अहंकार म्हणून ते जन्मावर होतं, हे कलियुगाचं लक्षण आहे. हां, तर ह्या प्रकारे आपण पाहतो. निलेश प्रभूजी, भगवद्गीता आणा तिकडनं. तर हा विषय आता इथे आपण संपवूया, आज थोडं लवकर उरकलाही चालेल, अर्थात काही 2-4 पॉईंट बाकी आहेत, 2-4 नाही बऱ्यापैकी पॉईंट बाकी आहेत, होईल की 10-15 मिनटं तरी लागतील अजून. सो बेसिकली आपण पाहतो की एक इथे पहिला आत्तापर्यंत जी काय चर्चा केली, उदाहरणं घेतली, त्यातला एक प्रमुख आणि प्रमुख नाही, एकच मुद्दा जो आपण चर्चा केला वेगवेगळ्या प्रकारे की गुणकर्म विभागशः भगवंतांनी जन्मकर्म विभागशः नाही म्हटलंय. हे वर्ण कशावर ठरतात? ते गुणा आणि कर्मावर ठरतात, जन्मावर ठरत नाहीत. हे तर एवढा विरुद्ध बिंबलेलं आहे भारतात आणि जगात हां, की हे प्रॅक्टिस करणं खूप कठीण आहे. कधी कधी मला आता सॉरी भारतीय संविधानाच्या भाषेत बोलायचं हां, तर माझा जन्म ब्राह्मण घरात झालेला आहे हां, पण लोक कधी कधी विचारतात रस्त्यावर हां, महाराज आप ब्राह्मण आहे क्या? तर मी सांगतो नाही, हम ब्राह्मण तो नाही आहे, पर हम ब्राह्मण बनने का पूरा प्रयत्न कर रहे. त्यांना कळत नाही ह्याचा काय अर्थ येते, ह्याचा काय अर्थ येते. त्यांना म्हटलं यस मेरको ब्राह्मण बनने का आहे हां, क्योंकि ब्राह्मणची लक्षणं आहेत ती सगळी काय अजून मला प्रॅक्टिस करता येत नाहीत हां, पण आहेत आणि मला बनायचं आहे क्लिअर. जसं कोणी म्हणतं नाही नाही मला पी एच डी करायची हां, मी खूप प्रयत्न करतोय पी एच डी करायला किंवा जे काय असेल ते. सो ॲक्च्युली आपल्याला काही लाजायची गरज नाही की मला ब्राह्मण बनायचं आहे, मी खूप प्रयत्न करणार हां, आय वॉन्ट टू बिकम अ ब्राह्मण. सो त्यांना ते कळत नाही, पण कोणी विचारलं तर मी उत्तर देतो नाही हम ब्राह्मण नाही आहे, पण हमको मैं ब्राह्मण बनने का पूरा प्रयास कर रहा हूं हां. सो मेरा इच्छा आहे की मैं ब्राह्मण बनू करके. सो एनिवे ह्याच्यावरून आपण थोडंसं गीतेतल्या 18 अध्यायाकडे जाऊया. श्लोक नंबर 42-43 14 मी उघडतो, 17-18 हां. बेचाळीस श्लोकामध्ये भगवंत ब्राह्मणांचं लक्षण सांगतायत, गुण काय काय गुण पाहिजेत. तो एक तो होता, तो भले तो वेश्याचा मुलगा होता, पण तो सत्य बोलतोय, निडर आहे, कटू सत्यालाही तो लाजत नाही अशा प्रकारे. पण इथे अजून सांगितलेत, शमोदम तपशौचम शांती मार्जमे एवच ज्ञान विज्ञान मास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. शांती म्हणजे मनावर नियंत्रण, मन शांत पाहिजे हां. मन शांत असेल तर बाहेरही शांत असतं हां हां. आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात. ब्राह्मणांचा हा स्वाभाविक गुण पाहिजे. एक तर तुमच्या जन्मापासून किंवा तुम्ही खूप प्रयत्न करून डेव्हलप केला तो कठीण जातो, पण विश्वामित्रांनी केला पण सहसा तो कठीण जातो. तर ब्राह्मणांचे स्वाभाविक गुण आहेत सांगितलेले. बघा ब्राह्मण बनायचे सगळे गुण लागतील, हरी बोल. वैश्यांचे गुण काय, वैश्य नाही क्षत्रियांचे गुण काय सांगितलेत, शौर्यम तेजो धृतिर्दास्यम युद्धेचं अपलायनम. युद्धात पळून नाही जायचं हां, मेलं तरी चालेल पण युद्धात न पळणार नाही, हे क्षत्रियांचं लक्षण आहे. हल्ली कसं आहे, आता ते मुसलमान लोक आहेत पण इवन क्षत्रिय लोक पण आपली स्ट्रेंथ आपण जिंकत असतो त्यांचा उत्साह खूप येतो, हरायला लागले की सगळे पळ काढतात हां. तर हे क्षत्रिय नाहीत, हे उगीच आपले काय म्हणे सामूहिक दंगा करणार समूहामध्ये ग्रुपमध्ये जाऊन, हिमत एकट्याने हिमत करणार नाही. सो हे शूद्रांचं लक्षण आहे, हा घाबरट पण आहे हां, पण क्षत्रिय लोक आहेत हां, असे घाबरत नाहीत, चॅलेंज जाते मागे जात नाहीत. तर शौर्यम, शौर्य म्हणजे तुम्हाला कळतंय, ग्रुपमध्ये शौर्य दाखवू नका हां, एकट्याने शौर्य दाखवा. ग्रुप हल्ली कसं आहे, दंगे बिंगे सगळे ते ग्रुपमध्ये करतात, तिथे शौर्य चालतंय. शौर्यम, तिथे शौर्य नाही येते हां, तो खरं घाबरटपणा आहे हां. तेज म्हणजे तुमचं पॉवर, निर्धार, लक्ष. म्हणजे एकदा काय होतं, ते कर्णाचं तुम्ही ऐकलंच असेल, तो कर्ण परशुरामांकडे शिष्य बनला होता आणि परशुराम म्हणलं की मी फक्त ब्राह्मण मुलांना शिकवतो, पण कर्ण खोटा बोलून गेला होता. मग ते कर्णाच्या मांडीला तो किडा चावला आणि किडा चावल्यावर त्या परशुरामाला रक्त लागलं, नाही तू ब्राह्मण नाही आहे. कारण का ब्राह्मण बाकी काय सहन करतील, अपमान सहन करतील, पण शारीरिक इजा सहन करू शकत नाही. ते शारीरिक इजा एवढा तू सहन केली की तुझा तो किडा चावला, तू चूप बसला, ते रक्त वाहत वाहत माझ्या अंगावर आलं, म्हणजे तू क्षत्रिय आहे हां. किंवा कमी किंवा तू ब्राह्मण तरी नाही आहे हां, आणि तू खोटा बोलला हां. सो ब्राह्मण लोक बाकी काय, ते नम्रता म्हणजे ते अपमान सहन करू शकतात, जे क्षत्रिय सहन करू शकत नाही. काय वाकेन पण काय ते मोडणार नाही का, मोडेन का वागदे काय असेल ते हां, ते काय असेल ते. पण ब्राह्मण लोक शारीरिक जास्त सहन करू शकत नाहीत, अर्थात तेही चालतात वगैरे लांब, पण स्टील. सो हा असा वेगवेगळ्या स्वभावानुसार आहे. शौर्यम, धुतीर दाक्षम, दक्षता, औदार्य म्हणजे कृपा, काय पाहिजे हा घेऊन टाक. जसं दुर्योधन पण एकदा म्हणतो अर्जुनाला, तू माझ्याकडे भिक्ष म्हणजे माग, काय माग, राज्य माग, देऊन टाकतो, पण तू हक्काने म्हणू नको की आमचा हक्क आहे, आम्ही पण अर्धा राज्याचे हक्कदार आहोत. तू म्हण अरे मला देऊन टाक, मी तुझा छोटा भाऊ आहे, देऊन टाकेन तुला. अर्जुन म्हणतो मागणार नाही आम्ही, आम्ही युद्ध करून घेणार, आम्ही मागून राज्य घेणार नाही, युद्ध करून घेणार. एनिवे, तर हे झालं युद्धेचा अपलायम, युद्धामध्ये पळून न जाणे ह्या क्षत्रियांचा स्वाभाविक गुण आहे. आणि कृषी गोरक्षा वाणिज्यम, कृषी करणे, गोरक्षा गायीची रक्षा करणे, आणि बिझनेस ट्रेडिंग, काय तेलाचं सोन्याचं जे काय असेल बिझनेस करणे, हे वैश्यांचा स्वभाव आहे. आणि हे इतर समाजाला मदत करणे, मदतनीस कार्य करणे, हे शूद्रांचा स्वभाव आहे. म्हणजे मदतनीस कार्य म्हणजे जॉब, जॉब म्हणजे कसं आहे, ते सांगू ते करू, आपल्याला महिन्याचा पगार मिळेल, मग शांती. सर एक कलयुगात आपण जास्त लोक त्याच प्रकारचे आहोत, त्यात काही लाज वाटायची गरज नाही आहे. कलो एक शास्त्र आहे, शास्त्र सांगितलं आहे कलो शूद्र संभवात. हां कलयुगात काय आहे, 99% हे शूद्र स्वभावाचे लोक आहेत, म्हणून दे आर हॅपी विथ अ जॉब, दे आर हॅपी विथ अ जॉब. हां काय काय त्या साहेबाला काय बोलायचं ते बोलू दे, काय करायचं, आपल्याला पगार मिळतो आणि आपण वी आर हॅपी, जास्त टेन्शन नको डोक्याला. हां सो एनिवे, सो इथे काय सांगितलं, जो इतरांकडे जॉब करतो परिचर्यात्मक, हां तो परावलंबी जॉब करतोय, हां तो शूद्र कर्म स्वभाव जाऊ. असं एका वेगळ्या प्रकारे पण छान प्रकारे व्याख्या केली गेली आहे, ती मी इथे पुढे घेतो. एक महत्त्वाचा पॉईंट आहे की अर्थात हे शूद्र म्हणजे एकदम मूर्ख ढ असा प्रकार नाही आहे. हां ते पण मी एकदा म्हणतो, ते पण सायंट वैदिक संस्कृतीमध्ये ब्राह्मण पण सायंटिस्ट आहेत, क्षत्रिय पण सायंट हुशारच पाहिजे, वैश्य पण आहेत आणि शूद्र पण आहेत, पण त्यांचा एरिया वेगळा होता. शूद्र लोकांचं जे होतं, शूद्र लोक जे होते ते भौतिक वस्तूंचे सायंटिस्ट होते, म्हणजे कसलं माती, मग ते कुंभार झालं, लोखंडाचे ते लोहार झाले, मटेरियल भौतिक मृत वस्तूचे ते इंजिनियर आहेत किंवा सायंटिस्ट आहेत. जसं आपण पाहूया तो लोखंडाचा अशोक स्तंभ दिलेला, तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यात ते चार सिंह आहेत, तो बघा अशोक राजाच्या काही म्हणजे जवळजवळ 2000 वर्षापूर्वी बनवलेला आहे. पण तेव्हा एवढं सायन्स होतं, एवढं मेटलर्जी होती, हां मेटलर्जी काम म्हणजे शूद्रांचं, की अजूनपर्यंत त्याला 0.00001 पण टक्के गंज लागलेला नाही आहे, आणि अजूनही लोक त्यातले सॅम्पल काढतात पण कळत नाही की ह्याच्यात काय केलं आहे. आता किती चांगलं पण स्टील बिल बनवलं तरी 5-10 वर्षात ते गंजायला चालू होतंच, पण 2000 वर्ष ते उन्हा पावसात उभा आहे तो स्तंभ, कोणीही काही त्याला घासत नाही, साफ करत नाही, काही नाही, तरी त्याला गंज लागला नाही 2000 वर्ष. म्हणजे हे कोणता, हे शूद्रांचं सायन्स आहे, कारण का ते मेटलचं आहे. ज्या वस्तूंशी डील करतात ते शूद्र आहेत, हां वस्तूंशी, मग लोखंड असो, हां जिवंत नाही, हां मूर्त वस्तू, त्यात धातू, माती, विटा, हां हे सगळे प्रकार आले. वैश्य ते कशाशी, ते कसले सायंटिस्ट असतात, ते जीव जंतूंचे, म्हणजे काय पशु पक्षी झाडं झुडपं, बेसिकली कृषी गोरक्षा, हां घोडे, म्हणजे जे जिवंत प्राणी आहेत पण मनुष्य नाही आहेत, त्यांचं जे मॅनेजमेंट करतात हां ते झाले वैश्य. कोणाचं मॅनेजमेंट करतात, मृत वस्तूंचं नाही करत, माती लोखंड दगड ह्यांचं नाही, ह्यांचं करतात ते शूद्र झाले. जे जीवजंतू म्हणजे पशु पक्षी घोडे झाडं झुडपं, हां त्यात ते शेती वगैरे, त्यांचं जे मॅनेजमेंट करतात ते कोण झाले, वैश्य झाले. आणि क्षत्रिय कोणाचं मॅनेज करतात, ते माणसांना मॅनेज करतात, क्षत्रिय राजे असतात ना, हां ते मनुष्यांना जे मॅनेज करतात ते कोण झाले, ते क्षत्रिय झाले. आणि ब्राह्मण कोण झाले, ब्राह्मण आहेत ते देवता लोकांशी संबंध ठेवतात, त्यांच्या यज्ञाच्या माध्यमातनं, हां त्यांच्या तपस्येच्या ध्यानाच्या माध्यमातनं, हां जे देवता लोकांशी कनेक्शन ठेवतात आणि त्या प्रकारचं कार्य करतात, हां ते ब्राह्मण झाले. जे मनुष्यांना मॅनेज करतात ते क्षत्रिय झाले, जे इतर जीवजंतूंना मॅनेज करतात ते वैश्य झाले, आणि जे मृत धातू विटा लोखंड ह्यांना मॅनेज करतात ते शूद्र झाले. अशा प्रकारे एका प्रकारे आपण त्यातली विभागणी करू शकतो. पण महत्त्वाचा मुद्दा जो आता आपल्या क्लास संपवायच्या आधीचा जो आहे तो असा आहे की बघा हे कसं आहे, कशावर अवलंबून आहे, तुमच्या स्वभावावर आणि कर्म कर्तव्यांवर कार्यांवर अवलंबून आहे. पण आपण पाहतो आपण पाहतो काय की यस हा भगवंतानी हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ह्यांचे स्वाभाविक गुण सांगितले. त्यानंतर भगवंत 45व्या श्लोकात खूप महत्त्वाचं सांगतंय, स्वे स्वे कर्मणि अभिरत संसिद्धिम लभते नरह. तुम्ही तुमच्या तुमच्या स्वभावानुसार तुमच्या तुमच्या कार्यांमध्ये संलग्न राहा. ब्राह्मणांच्या स्वभावानुसार ब्राह्मण, क्षत्रियांच्या स्वभावानुसार क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांच्या स्वभावानुसार वैश्य आणि शूद्र. पण तरी पण तुम्ही ज्या ज्या स्वभावानुसार ज्या ज्या कार्यांमध्ये संलग्न आहात त्या त्या स्थितीमध्ये संसिद्धिम लभते नरह, तुम्ही भगवत प्राप्ती करू शकता. हं येस, शूद्र म्हणजे जे स्वतःचा स्वार्थी विचार करतात त्यांना वैदिक शास्त्र वाचायला अनुमती नसेल, पण त्यांना भगवत प्राप्तीची संधी आहे. वैश्यांना अजून काय यज्ञ करायची अनुमती नसेल, मान्य, पण त्यांना भगवत प्राप्तीच्या संधीमध्ये कुठेही त्यांना बाधा नाही आहे. भगवंतांनी सांगितलं संसिद्धिम लभते नरह, स्वकर्मणा अभिरत सिद्धिम यथा विंदंती सत्शृणू. आपल्या कर्मांमध्येच अभिरत म्हणजे कार्य करता करता तुम्ही सिद्धी सिद्धी म्हणजे भगवत प्राप्ती कशी करू शकताय हे ते पुढे माझ्याकडून ऐकणं पुढे अजून ते डिटेलमध्ये सांगतात. पण सांगायचा मुद्दा काय आहे, भगवंतांनी चार वर्ण बनवलेले आहेत, चार वर्णांचे गुणधर्म आपण ऐकले, हां त्यात भेद आहेत नाही असं नव्हे, भले तो जन्मावर आधारित नाही आहे पण तरी पण भेद आहे. पण तो भेद आहे तो शरीराच्या लेवलला आहे आणि तो जो भेद आहे या समाजाच्या व्यवस्थापनेमध्ये आहे. पण जो मनुष्य जीवनाचा ध्येय आहे भगवंतांची प्राप्ती करणे ती संधी मात्र भगवंतांनी सगळ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही ब्राह्मण असाल, क्षत्रिय असाल, वैश्य असाल, शूद्र असाल, स्त्री असाल, पुरुष असाल किंवा अजूनही काही तुमचे शरीर वेगवेगळ्या प्रकारचे असतील त्या सगळ्यांना भगवत प्राप्तीची संधी मात्र ओपन आहे. नुसतं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र नव्हे, ब्रह्मचारी पण काही करू शकतात काही करू शकत नाहीत, गृहस्थ काही करू शकतात काही करू शकत नाहीत, वानप्रस्थ काही करू शकतात काही करू शकत नाहीत, वैश्य करू शकत सॉरी संन्यासी काही करू शकतात काही करू शकत नाहीत, त्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र पण आहेत, त्याप्रमाणे स्त्री पुरुष पण आहेत, हे भेद राहणारच आहेत. पण या सर्व भेदांमध्ये पण भगवंतांची प्राप्तीची सुसंधी ही मात्र प्रत्येक स्त्री पुरुष, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी या सगळ्यांना उपलब्ध करून मात्र भगवंतांनी दिलेली आहे. तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्ही मे बी वैश्यच राहाल, हां, पण तुम्ही भगवंतांची प्राप्ती मात्र करू शकता, त्याच्यामध्ये बंधन नाही आहे. भगवत प्राप्तीमध्ये कुठे बंधन किंवा लिमिटेशन भगवंतांनी घातलेलं नाही आहे. 45 श्लोकानुसार उलट अर्जुनला सांगतायत की तू युद्ध कर, म्हणजे तू क्षत्रिय म्हणून तू युद्ध केलं पाहिजे तुझ्या स्वभावानुसार पण, आणि तसं करता करता कसं तू भगवंतांची सिद्धी भगवत प्राप्तीची सिद्धी प्राप्त करू शकतो हे तू आता हा माझ्याकडून ऐक. तर या प्रकारे ते पुढे अजून बरेच श्लोक आहेत. तर आता हा मुद्दा काय आहे, कलियुगामध्ये तर सगळं अहंकारावर झाला, एक मुद्दा मी बोललोच, वर्णाश्रम ओके एक श्लोक आहे भागवतमध्ये का कोणत्या तरी पुराणात, वर्णाश्रम आचारवत पंथेन परपुमान विष्णू आराध्यते नान्यत्त तोष कारणम. सॉरी थोडा श्लोक मध्ये एक हाच शब्द चुकला. वर्णाश्रमचा ध्येय काय आहे, हे आपण वर्णाश्रम ऐकलं ऐकलं की ते जन्मानुसार नाही आहे, गुणानुसार आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, पण वर्णाश्रम आराध्य त्याचं ध्येय काय आहे, भगवान विष्णूंना संतुष्ट करणे. बघा आता इथे भगवान विष्णूंना संतुष्ट करणे आपला हा ध्येय. मग मी म्हटलं ज्यांना कोणाला भगवान विष्णूंना संतुष्ट करायचं आहे त्यांनी उद्या मला 8 वाजता भेटा, मग तो स्त्री असेल, पुरुष असेल, उंच असेल, बुटका असेल, हां हे महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं मेन काय आहे, तुला भगवान विष्णूंना संतुष्ट करायचं आहे का नाही. एखादा उंच असेल पण संतुष्ट नसेल करायचं तर तू इथे येऊ नको, कारण का इथे आपण का जमलेलो आहे, ज्यांना भगवान विष्णूंना संतुष्ट करायचं त्याकरता जमलेलो आहे. तुझं प्राईम गोल ऑफ वर हां आता काय झालं, ओके मी असं म्हटलंय की ज्यांना कोणाला भगवान विष्णूंना संतुष्ट करायचं त्यांनी इथे जमा, आणि आपण 50 लोक जमलो, स्त्री पुरुष जे काय या भाषेचे त्या भाषेचे सगळे या जातीचे सगळे जमले. आपल्या सगळ्यांचा सध्या कॉमन ध्येय काय आहे? हा अच्छा, जे 50 लोक जमले आहेत त्यातले कोण नोकरी करत असतील, कोण धंदा करत असतील, कोण शिकत असतील, कोण स्त्रिया असतील, कोण हाऊसवाईफ असतील, कोण अजून कुमारिका असतील, कोण रिटायर्ड असतील, जे काय असेल ते. पण सगळ्यांचं ध्येय काय आहे? भगवान विष्णूंना प्रसन्न करणे. जोपर्यंत तो ध्येय प्रमुख आपल्या चेतनेमध्ये आहे तोपर्यंत हे बाकीच्या ओळखी ज्या आहेत त्या थोड्या बॅकग्राऊंडला राहतात की अरे तू स्त्री आहे, अरे तू म्हातारा आहे, अरे तू थोडासा कमी शिकलेला आहे, हे आहे पण हे बॅकग्राऊंडला राहतं. जे जोपर्यंत आपला ध्येय माहिती आहे की भगवान विष्णूंना प्रसन्न करणे. पण जेव्हा वर्णाश्रमचा ध्येय काय होता? भगवान विष्णूंना प्रसन्न करणे. तोपर्यंतही असं मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी शूद्र आहे, मी वैश्य आहे, मी ब्रह्मचारी आहे, मी गृहस्थ आहे, मी वानप्रस्थ आहे, मी आहे, हे सगळं आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, तरी पण आपला ध्येय काय आहे? भगवान विष्णूंना प्रसन्न करणे. मग ठीक आहे, तू ब्राह्मण असेल, तू स्त्री असेल, तू म्हातारा असेल, तू वानप्रस्थ असेल, ओके. आता आपण जे 50 लोक जमलो त्या आता आपली चर्चा काय होणार एकमेकांमध्ये? आपल्या ध्येयानुसार चर्चा होणार ना की कसं भगवंतांना प्रसन्न करूया. अरे तू फुलं घेऊन ये, अरे तू काहीतरी राईस दाल बनव, अरे तू काहीतरी देवाला साफ कर, जे काय असेल. हां, मग आपल्यात कोऑपरेशन राहील, कारण का ध्येय काय आहे. हां, आता आपण काम करायला लागलो, तुम्ही फुलं आणायला लागले, तुम्ही कुकिंग करायला लागले, तुम्ही देवाला साफ करायला लागले, हां असं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हॉल पेंटिंग करायला लागले. आणि मग आता आपण सगळेच विचार काय एकदम असं जादूसारखं आपण आपल्या ध्येय विसरून गेलो. काय ध्येय विसरून गेलो? हां, हे तूच पेंटिंग का करणार, मी कुकिंग का नाही करणार? हां, हे जे अहंकारी ओळख जी चालू होते, जी कधी चालू होते? जेव्हा आपण ध्येय विसरतो तेव्हा. आणि कलियुगातले लोक आपलं ध्येय विसरलेले आहेत आणि म्हणून मग त्या जातीवर आधारित अहंकारी ओळख हां चालू झाली की मी कुंभार आहे, तू सोनार आहे, मी ब्राह्मण आहे, तू मराठा आहे, तू हे तू ते. हां, ती ओळख आहे आपली पण ती महत्वाची नाही. पण इथे जो भगवंतांनी सांगितलं वर्णाश्रम आचरेत पण विष्णूर आराधते नान्यत तत्तोषकारण, विष्णूंची आराधना आणि विष्णूंचा संतोष ह्याकरता वर्णाश्रम व्यवस्था आहे, ती व्यवस्थित व्हावी म्हणून. पण तुम्ही ध्येयच काढून टाकला तर मग ते वर्णाश्रम व्यवस्थेला काही अर्थ राहत नाही आणि मग ती जाती व्यवस्था बनते. वर्णाश्रम व्यवस्था आपण जरी बनवली पण भगवान विष्णूंना संतुष्ट करायचा त्यातलं ते प्रभुपाद पण कधी म्हणतात लोकांना राम राज्य पाहिजे, बरोबर ना? पण लोकांना प्रभू राम नको आहेत असं होऊ शकत नाही. हां, प्रभू राम असतील तरच राम राज्य येणार. लोकांना सगळ्यांनी चांगलं चांगलं वागावं तसं होणार नाही. हां, लोक आपण म्हणू आपण आहोत सगळे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र किंवा या जातीचे त्या जातीचे या विदर्भातले मराठा जे काय, पण अहंकाराने भांडण करू नये असं होणार नाही जोपर्यंत आपल्याकडे हायर ध्येय नाही आहे. तोपर्यंत जोपर्यंत आपल्याकडे भगवान विष्णूंना संतुष्ट करायचा ध्येय नाही आहे तोपर्यंत आपण आपला अहंकार सोडून प्रेमाने एकाबरोबर सौख्याने वागू शकणार नाही. त्यात ज्या प्रकारे राम राज्य येऊ शकत नाही जोपर्यंत प्रभू राम येत नाहीत, म्हणजे त्यांना आपण आपल्या आयुष्यात प्राधान्याने स्थान देत नाही, हां तसं ते होणार नाही. त्यांनी वे अजून एका प्रकारे जसं मी म्हणलं शूद्र लोक भौतिक वस्तूंना मॅनेज करतात वगैरे, अजून एका प्रकारे आपण पाहावं तर जे शूद्र म्हणजे काय, जे आपल्या शरीराला मी माझं शरीर आहे आणि जीवनात फक्त शरीराबद्दलच काम करत असतात. शरीराला खायला द्या, शरीराला सुंदर बनवा, शरीराला ताकदवर बनवा. येस, आपण खायला दिलं पाहिजे, सुंदर ठेवायला हरकत नाही, ताकदवर बनवायला हरकत नाही, पण तेच करत असतात दिवसभर. त्यांचा विचार तेवढाच काय, हां थोडक्यात आहार निद्रा भय मैथून, खावा, फॅशन करा, कपडे घाला, हां हे करा ते करा, पोझिशन, गाडी वगैरे, ही शुद्ध वृत्ती झाली. मी आणि माझं शरीर ज्यांचा विचार एवढाच आहे ती शुद्ध वृत्ती झाली. आणि जे ह्याच्या पलीकडे जातात तिथे वैश्य मग क्षत्रिय आणि मग ब्राह्मण येतात. आपण पाहतो काय, आता आपण पाहतो आजकाल हे एका प्रकारे सॉरी आता हां आज भारतात काय झालं आहे, आपण सगळे 90% शूद्रच आहोत, 90% आपण सगळे शूद्र आहोत. म्हणून आपण पाहतो कधी कधी थोडासा भेद आहे. आज ज्यांना आपण ब्राह्मण समाजामध्ये काही पाहू त्यांच्या थोड्या आहारामध्ये थोडासा अजून सत्वगुणचा प्रभाव दिसतो, थोडासा, सगळ्यांकडे आहे असं नाही पण एक थोडासा पाहिला तर क्षत्रियांमध्ये हां त्यांच्या ते लग्न वगैरे थोडा शो बी मोठा पाहिजे. हां, UP वगैरेमध्ये गेले तर तिथल्या क्षत्रियांच्या त्या बंदुका त्या गोळ्याबिळ्या झाडल्या गेल्या पाहिजेत हवेत. हां, ओ पॉवर पोझिशन, आणि मग अजून वैश्यांमध्ये किंवा शूद्रांच्या लग्नात वगैरे दारू आणि मांस मच्छीची पार्टी पाहिजे. हा थोडासा आपण सगळेच 90% शूद्र आहोत, थोडासा फरक 1-2% तो आहे. आणि आज भारतात काय होते, थोडासा त्या त्या समाजाच्या ह्याच्यात त्या त्या प्रकारचा व्यवहार थोडाफार दिसतो. आपण कम्प्लिटली नाकार, पण आपण सगळे स्वतःला शरीर समजतोय, पहिली चूक. हां, आपण सगळं आयुष्यभर शरीराकरताच करतोय, त्यावेळी आपण सगळे शूद्र आहोत. जे सगळे स्वतःला फक्त ज्यांना आत्मा हो माहीतच नाही ते शूद्र झाले, आणि ज्यांना आत्मा माहीत नाही त्यानुसार ते जगत नाही ते शूद्र झाले. पुढे विचार काय? हा, पण त्याच्यामध्ये काहींचा आहाराची पद्धत थोडीशी चांगली आहे काहींची. म्हणजे आज आपण पाहिलं तर काही असं असं नाही की मलाही माहिती आहे, मी ब्राह्मण समाजात असल्यामुळे अनेक ब्राह्मण मुलं किंवा मुली कम्प्लिटली ड्रिंकिंग नॉनव्हेज व्याभिचारमध्ये कम्प्लिटली संलग्न आहेत, पण तरी पण एक थोडासा काहीतरी फरक आपल्याला थोडासा अजून तरी अजून काही वर्षांनी तो दिसणार नाही, पण आजच्या तारखेला तरी थोडाफार फरक तो पाहायला मिळत आहे. हां, तर या प्रकारे आपण पाहतो. आज आपण ज्याला म्हणतो ब्राह्मणिकल फूड आहे, किंवा काही लग्नामध्ये नुसतं पिऊन नाचून काही लोक तसं सेलिब्रेट करतात विवाह. हां, प्या आणि धांगडडिंगाने रात्रभर नाचा, ते थोडंसं रजोगुण तमोगुण वैश्यवृत्ती किंवा शूद्रवृत्तीकडे ते थोडंसं कल घेणारं आहे, हेही आपण स्वीकारायला हरकत नाही. पण एनिवे, ओके, इथे तो श्लोक आहे. वर्णाश्रम आचारवत पुरुषेन परपुमान विष्णू आराध्यते पुमत पुंस नान्यत तत्तोष कारण. वर्णाश्रमचा ध्येय फक्त विष्णूंना आराधना करणे आणि त्यांना संतुष्ट करणे हा आहे. सो एनिवे, 2-3 पॉईंट मेन आपण आज चर्चा केले. एक, जन्मावर आधारित नाही तर गुणकर्म विभाग आहे. दुसरं, हे कलियुगात त्याची गडबड मात्र झालेली आहे, सगळं अहंकारावर आलेलं आहे. तिसरं, वर्णाश्रम व्यवस्था ही सायंटिफिक डिव्हिजन ऑफ सोसायटी आहे, त्यातनं प्रत्येकाला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. आजकाल काय आपण त्याच्यासारखं वागाय, कोणी स्वतःसारखं वागायचा प्रयत्न करत नाही, त्याच्यासारखं तिच्यासारखं वागायचा प्रयत्न करतात. हां, स्वतःला ओळखून त्याचा आपल्या स्वभावानुसार वागायचा प्रयत्न करत नाहीत, आणि मग ते जॉब सॅटिस्फॅक्शन त्यांना मिळत नाही. पैसे मिळतात पण समाधानी राहत नाहीत. हां, ड्रेस असतात पण समाधानी नसतात, गाड्या असतात पण समाधान, कारण का त्यांच्या स्वभावानुसार त्यांना काम करायला मिळत नाही. हां, त्यांच्या स्वभावानुसार त्यांना काम करायला मिळत नाही. तर ह्या प्रकारे पण पाहिलं, आणि पुढे शेवटी ऐकलं की ब्राह्मणांचे पण गुण आहेत, क्षत्रियांचे पण गुण आहेत. ज्या गुणामध्ये आपण वागलो तर आपण स्वतःला ब्राह्मण म्हणू शकतो. आणि शेवटचा महत्त्वाचा पॉईंट आपण ऐकला तो म्हणजे की वर्णाश्रमचा ध्येय पाहिजे, आणि ध्येय नसेल तर वर्णाश्रम तुटणार. ध्येय आहे विष्णूंना आराधना करणे, त्यांना संतुष्ट करणे. मग ते असेल तर मग मी अमुक आहे, मी हा आहे, ते मग यस, तू फुलं तोड, तू पेंटिंग कर, तू कुकिंग कर, तू मंत्रोच्चार कर, तू काय, आपण सगळे करूया आणि आपण भगवंतांना प्रसन्न करूया. तू तुझ्या स्वभावानुसार कार्य कर, हां, तू तुझ्या स्वभावानुसार कार्य कर, तू तुझ्या स्वभावानुसार कार्य कर, पण आपण सगळे काय करतोय, भगवंतांना प्रसन्न करतोय. जेव्हा वर्णाश्रमचा ध्येय निघून गेला, मग आपल्या अहंकारावर, हां, मग जन्मावर ते सगळं ठरायला लागलं की मी हा आहे, मी तो आहे, मग तुम्ही असं का करणार, तुम्हीच ते का करणार, तुम्हीच ते का करणार. अरे, तुम्ही आणि मी आपण सगळे मेन भगवंतांना प्रसन्न करतोय, आणि मग त्यानंतर आपण कोणी पेंटिंग करतंय, कोणी कुकिंग करतंय, पण भगवंतांना प्रसन्न करणे निघून गेल्यावर मग आपापसात वादावाद, तू पेंटिंग का करतोय, तू कुकिंग का करतोय, मीच का हात खराब करू पेंट करून, हां, जे काय असेल ते. तर हे आपण थोडक्यात आज ऐकलं. हरे कृष्णा. वेळ तर आहेत आपल्याला, पण तरी कोणाला काय शंका प्रश्न असतील